कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी रेणुका शहाणे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. सूरजी म्हणाले, रेणुका शहाणे हे कोण? हम आपके हे कोण च्या आधी रेणुका शहाणे हे कोण आधी? त्यामुळे त्यांनी जरा तपास केला, मग त्यांना कळलं की मारियाची भूमिका केली सुरभीवाली. सुरभीवाली म्हटल्यानंतर जरा क्लिक झालं की अरे वा, म्हणजे भारतीय संस्कृतीशी निगडीत कोणीतरी आहे असं त्यांना वाटलं. पण माझे केस असे ब्लंडकट मध्ये होते ना,
आय रिमेंबर यू कट फेमस झाले होते तुझ्यामुळे.
तर ते म्हणाले की अरे ये, पण ये तो पता नाही कैसे म्हणे. तर मी तिकडे ऑफिसमध्ये गेले तेव्हा ते म्हणाले की आप बहुत छोटी लगती हो स्क्रीन से, म्हणजे कारण टेलिव्हिजनवर मोठं जरा दिसायला होतं, बट इन रिअल लाईफ यू आर हाफ दॅट यु नो युजली. तर त्यांना जरा शंका वाटली. माझ्याकडून हिंदी वाचून घेतलं राजबाबूंनी, सुरजींचे वडील, तर त्यांना हिंदीबद्दल त्यांनी टिकमार्क केला. मग पुढे त्यांनी ते कहाणी ऐकवली आणि स्क्रीन प्ले ऐकवताना 5 तास त्यांनी ते पूर्ण ऐकवलं मला, ऍक्च्युली विथ बॅकग्राऊंड स्कोर अँड ऑल. गोष्ट तर फारच आवडली मला. इनफॅक्ट मी रडले पण भाभीच्या डेथवर.
आम्ही रडतो बघून
त्यांनाच मी रडले. तर इमॅजिन कर मी किती इन्वॉल्व्ह होते. सगळं संपल्यानंतर मी म्हटलं मला कुठल्या रोलसाठी विचारतायत, आय जस्ट डिंट अंडरस्टँड. मग ते म्हणाले की भाभीच्या रोलसाठी तुला. आता आय वॉज लाईक रिअली की क्या बात आहे, किती चांगला रोल आहे तो. तर मग त्यांनी मला 3 ऑडिशन्स द्यायला सांगितले, तर ती मी दिली. आणि मग 3 ऑडिशन नंतर ते म्हणाले की येस यू आर सिलेक्टेड म्हणून. आणि त्यावेळेला ऑडिशन द्यायच्या आधी दे वर सो स्वीट दोज पीपल ना. राजश्री इज देअर लाईक, म्हणजे दे आर लाईक मिष्टी दोई अँड संदेश अँड खीर कदम अँड रसगुल्ला ऑल इन वन. तर ते त्यांनी मला सांगितलं की तू ऑडिशनसाठी जर नर्वस असशील तर तू मैने प्यार कियाची सलमान आणि भाग्यश्रीची ऑडिशन बघ. आणि त्यांच्या प्रिव्ह्यू थिएटरमधून त्यांनी मला ती दाखवली आणि इट वॉज सो फनी अँड सो स्ट्रेंज. देन आय फेल्ट की हां, मी ऑडिशन दे सकती हूँ. त्याच्यामध्ये ते फ्रेंड्सचा तो सीन की फ्रेंड्स फ्रेंडशिप के विजन नो सॉरी नो थँक्यू तो वाला सीन होता. आणि इतकं क्यूट भाग्यश्री तर फारच यु नो सो इनोसेंट आणि इतकी गोड. इवन सलमान खूप छान होती ती ऑडिशन. म्हटलं येस आय कॅन डू इट म्हणून.
हाऊ वॉज शूटिंग बॅक देन? कारण की आता तर खूप कमर्शलाइज झाल्यात गोष्टी. सो मला सांग की त्यावेळेस काय असायची शूटिंग?
वर्किंग कल्चरबद्दल तू म्हणशील तर त्यावेळेला टेलिव्हिजनमध्ये खरंच इंटरफिअरन्स चॅनलकडून अजिबातच नसायचा.
आणि 8 तास म्हणजे 8 तासच असायचं शूट.
8 तास कारण आम्ही वीकलीच करायचो ना, त्यामुळे प्रश्नच येत नव्हता. असं प्रेशर नव्हतंच. आमच्याकडे बँक कितीतरी असायची आधीच, कारण नोबडी इंटरफिअर्ड ना. की ही गोष्ट एकदा जेव्हा मान्य केली चॅनलकडून कमिशन झाली की मग प्रोड्युसर पण सेटवर यायचे नाहीत. नाही, आमच्या सेटवर तर फक्त डिरेक्टर असायचा, ऍक्टर्स असायचे. आणि इतकी मजा यायची त्यामुळे. म्हणजे डिस्कशन्स पण आमचे तर इनफॅक्ट रवी राय जे इम्तिहान आणि सैलाबचे डिरेक्टर आहेत ते अनेकदा स्वतः लिहायचे, त्यामुळे त्यांच्याकडे सीन्स नसायचे, ते सेटवर येऊन लिहायचे. आम्ही सगळे डिस्कस करायचो आणि इतकी मजा यायची काम करायला. इनफॅक्ट त्या काळचे सगळेच जे डिरेक्टर्स होते ते नावाजलेले डिरेक्टर्स होते. हल्ली डेली सोप्समध्ये बघाल, विचारलं डिरेक्टर कोणता, वो तो कोई भी कर लेगा असं असतं. कोई भी कसं कर लेगा? बरं, काही लोक फक्त 20च एपिसोड्स करतात. अरे, गोष्ट संपते का 20 एपिसोड्समध्ये? मग तुम्हाला चांगले दिग्दर्शक नकोत का 20 एपिसोड्सनंतर? का फक्त कॅमेरामनच करणार सगळं, यु नो? तर हल्ली असं झालं, बिकॉज यू हॅव टू, व्हॉल्यूम इज मोर इम्पॉर्टंट, क्वांटिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वालिटी. आणि त्याच इनमिन 3 गोष्टी आहेत. सो दॅट इज अ बिट ऑफ अ प्रॉब्लेम. आपल्याकडे जर बॅलन्स असता ना खरं तर छान झालं असतं, की वीकलीज पण आहेत डेलीज पण आहेत.
यु नो, आता तुझा मोस्ट पॉप्युलर रोल म्हणजे हम आपके है कौन, आणि त्या सेटवर लक्ष्मीकांतजी बिर्डे किंवा रीमा लाघवताई, त्यानंतर माधुरी दीक्षित, म्हणजे मला असं म्हणायचं की अनेक मराठी कलाकार तिथे होते. काय वातावरण होतं, त्याच्या काही स्टोरीज आम्हाला सांगू शकशील का? कशी मिळाली तुला ही फिल्म?
ऍक्च्युली मला हम आपके है कौन एकाच दिवशी 3 जणांनी माझं नाव सूरजजींना रेकमेंड केलं त्या रोलसाठी. हो, तो लाईक मरिया पूजासाठी पण खूप ऑडिशन्स करत होते किंवा पाहत होते कोण मुलगी, कारण बेसिकली इट वॉज नॉट जस्ट अ कॅरेक्टर. म्हणजे शी वॉज सलमान भाभी आणि माधुरी इज एल्डर सिस्टर, दॅट्स अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे त्या दिसल्या पण पाहिजे तशा जवळपास बहिणी, म्हणजे एज फार फरक नसणाऱ्या. आणि ॲट द सेम टाइम यु नो त्याच्यामध्ये एक मॅच्युरिटी आहे पूजामध्ये जी निशामध्ये तेवढी नाही आहे, सो तो पण डिफरन्स एक असला पाहिजे. तर दे वर लुकिंग फॉर समबडी विथ अ व्हेरी ऑनेस्ट फेस असं मला म्हणजे नंतर सांगण्यात आलं. पण त्या दिवशी एकाच दिवशी बिजॉन दासगुप्ता जे आमचे आर्ट डिरेक्टर होते त्यांनी, जयंती दादा म्हणून आमचे मेकअपमन होते त्यांनी, आणि पी के गुप्ता म्हणून त्यांचे प्रोडक्शन मॅनेजर होते त्यांनी, त्यांनी सगळ्यांनी माझं नाव सजेस्ट केलं. सूरजजी म्हणाली रेणुकाशाणी हे कोण. 93.5 रेड एफ एम बजाते रहो.